चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मोदी सरकारने दिली शेतकरी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट। सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून केंद्र सरकारने 5% महागाई भत्ता देण्याची घोषणा आज केली। शेतकऱ्यांना 6,000 रुपये अर्थसहाय्य करण्याच्या पीएम किसान योजनेत आधार जोडणीला मुदतवाढ मिळाली असून जम्मू काश्मीरमधील विस्थापितांना प्रति कुटुंब 5.5 लाख रुपये विस्थापन भत्ता देखील मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली। जुलैपासून वाढीव 5% महागाई भत्ता मिळणार असून 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल। यामुळे 5,786.80 कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर पडणार असून महागाई भत्त्याचं प्रमाण 17% पोहोचलं आहे। मोदी सरकारचे 5 महत्त्वाचे निर्णय। शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याला नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत वाढ मिळाली आहे। यापूर्वी ही मुदत 1 ऑगस्ट 2019 होती। मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला। नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षातील आधीचे हप्ते देखील मिळतील। रबी हंगामाच्या आधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय केला आहे। विस्थापन भत्ता। भारतात काश्मीर विलीन झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या तसंच नियंत्रण रेषेवरील विस्थापितांना प्रति कुटुंब 5.5 लाख विस्थापन भत्ता मिळणार आहे। तब्बल 5,300 कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। याखेरीज रेडिओ आणि दूरचित्रवाणी प्रसारण क्षेत्रात भारतीय आणि परदेशी प्रसारकांमधील करारांना सरकारनं आज पूर्वलक्षी प्रभावानं मान्यता दिली। महागाई भत्ता। मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 5% वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली। याआधी महागाई भत्त्यात केवळ 2-3% वाढ व्हायची, मात्र मोदी सरकारनं महागाई भत्ता 5% वाढवला आहे। सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना 12% महागाई भत्ता मिळतो, तो आता 17% गेला आहे। आशा कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट मानधन। आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात केंद्रानं दुप्पट वाढ केली आहे। पहिल्यांदा त्यांना 1,000 रुपये मानधन मिळत होतं, त्याऐवजी त्यांना आता 2,000 रुपये मानधन मिळणार आहे। हा भत्ता जुलै 2019 पासून लागू झाला असून लवकरच तो त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सामंजस्य करारास मंजुरी। रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्रात भारत परदेशी प्रसारकांमध्ये सामंजस्य करारास मंजुरी दिलेली आहे। या मंजुरीमुळे परदेशी प्रसारकांबरोबरच्या सामंजस्यानं एक नवीन दृष्टिकोन, नवं तंत्रज्ञान आणि टी व्ही क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेत प्रेक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची रणनीती, उदारीकरण आणि जागतिकीकरणात मदत मिळणार आहे।